नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रत्येक गोंयकारान कोंकणी उलोवची, बरोवची, वाचची आनी कोंकणी भाशे खातीर काम करात अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. आपत्ती वेवस्थापनाच्या मळार केल्ल्या उत्कृश्ट कामगिरीची वळख करून दिवपा खातीर सुभाषचंद्र बोस आपदा वेवस्थापन पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या हुतात्म्या दिसा निमतान आज देश तांकां आदरांजली ओंपता. राज्यात फुडले चार दीस 30 ते 24 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आनी कांय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केला. थायलंडात जाल्ल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशीप 2025 सर्तीत भारतीय शटलरांनी 27 पदकां मेळयली. आतां पुराय खबरो. कोंकणी ही गोंयची बोली भाशा, तिका कोणें कितें म्हळ्यार तें आयकून घेवप समा जायना. कोणेच भाशेचो वाद करचो न्ही. तशेंच प्रत्येक गोंयकारान कोंकणी उलोवची, बरोवची, वाचची आनी कोंकणी भाशे खातीर काम करात अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. ते दिवचले शणे गोंयबाब जयंतीच्या सुवाळ्यात मुखेल सोयरे म्हणून उलयताले. कोंकणी भाशेंत नवीन साहित्यीक पिळगी घडपाची गरज आसा अशें ताणें ह्या वेळार म्हळें. विदेशी भाशांचें गिन्यान आसपाकूच जाय, मात आपल्या प्रादेशीक भाशा विसरची न्हय अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळां. केंद्र सरकार लेगीत देशांतल्या प्रादेशीक भाशांच्या जतनाये खातीर काम करता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
कोंकणी खातीर काम करात, बरयात, उलयात, वाचात, हें सगळें काम जें आहा पळय न्ही, तें सगळ्या भुरग्यांनी करपाक जाय. ओके, त्या भुरग्यांक प्रोत्साहन दिवप ही काळाची गरज आसा म्हाका दिसता. ना जाल्यार जातलें कितें खबर आहा? एटलिस्ट तेणी एक बरें सांगलें की हें सरकार म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत हाणें कोंकणी खातीर खूब बरें काम केल्लें आहा. पयलीं म्हणजे कोंकणी अकादमी बऱ्या हितूर शिफ्ट केल्या, बऱ्या जागेंत. फाटल्या 6 वर्सांच्या कार्यकाळांत जें कोंकणी खातीर काम केलां तें फाटल्या 50 वर्सांक जावं नासलें. आनी नवीन साहित्यीक तयार जावप ही काळाची गरज आसा. हांवें इतक्याच खातीर सांगता की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हें स्वप्न पळयता. पण हें स्वप्न पळयता आसतना सुद्दां रिजनल लँग्वेजीसाक विसरूंक ना. पयले फावटी नॅशनल एड्युकेशन पॉलिसींत जी 40 वर्सांच्या उपरांत आयली तेका रिजनल लँग्वेजीक म्हत्व दिल्लें आसा. हाज्या पयलीं रिजनल लँग्वेजीक म्हत्व दिवंक नासलें, तें रिजनल लँग्वेजीक म्हत्व दिवपाचें काम ह्या सरकारांत केलां.
कोंकणी भाशेंत करियराच्या नदरेंतल्यान खूब संद आसा. अनुवादा पासून हेर कोंकणी पदां खातीर कोंकणी भाशेचें गिन्यान आसप गरजेचें अशें ताणी म्हळें. आपल्या सरकारान कोंकणीच्या उदरगती खातीर सदांच काम केलां. जणेकल्यान कोंकणी भाशेच्या अस्मिताये खातीर आनी उदरगती खातीर काम करचें अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलें. भारत देश आतां विकसीत देश जाला. देशाक सगळ्या मळार विकसीत करपा खातीर तरणाट्यांनी तशेंच प्रत्येक भारतीयांनी आपआपल्या परीन योगदान दिवपाक जाय अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी विद्यार्थ्यांक केलां. ते विकसीत भारत 2047 ह्या विशयाचेर धेंपे महाविद्यालयान आयोजित केल्ल्या संवादाच्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताले. नारी शक्ती, युवा शक्ती, गरीब कल्याण ह्या घटकांक सक्षम करपाच्या नदरेंतल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. विकसीत भारत 2047 करतना गोंयाक 2037 स्वयंपूर्ण गोंय करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. तशेंच हेर राज्याच्या तुळेंत गोंय राज्य सगळ्या भौशीक सुविधांच्या निकशाचेर मुखार आसा असो विश्वास मुखेलमंत्र्यान ह्या वेळार व्यक्त केलो.
विजन पळोवपाक जाय विकसीत भारत 2047 आनी हे जर विजन पळयता आसत जाल्यार इच एन्ड एव्हरी स्टेट वॉन्ट्स टू डिरायव्ह देअर प्लॅन. त्या खातीर आमी म्हटला की गोंयचो प्लॅन इज विकसीत गोवा 2037. आमी सगळ्यात पेक्षा म्हणजे बाकीच्या सगळ्या स्टेटी पेक्षा 10 वर्सां पयली फुल्ली डेव्हलप्ड जातो. कित्याक जातले हांव तेही सांगता, कारण कंपेरिजन आमकां जरी लिबरेशन 14 वर्सां लेट मेळ्ळे आसत, इन 1961 वी हॅव लिबरेटेड भारत देश वो 1947 स्वतंत्र जाल्लो. बट तरी सुद्दा कंपेरिजन विथ द अदर स्टेट आमी बाकीचे पॅरामिटर्स जेका 13 फ्लॅगशीप प्रोग्राम्स हर घर नल से जल, हर घर शौचालय, हर घर इलेक्ट्रिसिटी सगळ्या पॅरामिटर्सांनी 80% ऑफ द टार्गेट वी आर अचीव्ड 100%. इफ यू कंपेअर अस विथ द कर्नाटका, अदरवाईज विथ द नॉर्थ इस्टर्न स्टेट, हाज्या बरोबर जरी कंपेअर केले असत जाल्यार आमी कितलेशेच फुडें आसा. इन GDP, GSDP, पर कॅपिटा इनकम, इन एव्हरीवेअर वी आर द हायस्ट. त्या खातीर आमचो टार्गेट जो आसा हो जो टार्गेट असतलो हो 2037 म्हणजे 10 वर्सां पयली आमी आमचे विकसीत गोवा हे कंप्लीट करपाक जाय.
आज सकाळी चोडण फेरीबोट उबी आशिल्ले कडेन अचानक उदकान बुडली. त्यावेळार फेरीबोटीत प्रवासी वा कर्मचारी नाशिल्ल्यान परिस्थिती सालवार जाली. मात फेरीबोटीत 3 कर्मचाऱ्यांच्यो आशिल्ल्यो मोटरसायकली मात बुडल्यो. मंत्री सुभाष फळदेसाय हांणी घडणूक थळाचेर वचून बुडिल्ल्या फेरीबोटीची पळोवणी केली. फेरीबोट बुडपाचें कारण अजून तरी कळूंक ना अशें ताणी म्हळां. गोंयांत सुरू आशिल्ल्या सगळ्या फेरीबोटींची तपासणी न्हंय येरादारी खात्या वतीन बेगोबेग करून घेतलो अशें न्हंय येरादारी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगलें. हे शिवाय पोरण्यो मोडकळीक आयिल्ल्यो फेरीबोटी बदलतलो, तशेंच रो रो फेरीबोटीची चडांत चड उपयोग करपाक सरकार प्राधान्य दितलो अशें तांणी मुखार म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून लोकांची सेवा करची असे वक्ते आणि निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगले. काल फोणीच्या गोय विद्याप्रसारक मंडळ उच्च माध्यमिक शाळेच्या सभागृहात चतुरंग प्रतिष्ठान गोय हाणे आयोजित केल्या श्रवणानंद व्याख्यानात ते स्पर्धा परीक्षा या विषयाचेर उलयताले. स्पर्धात्मक परीक्षा पास जावपा खातीर 9वी आणि 10वी असताना तयारी करची पडटा आणि या खातीर गोयच्या भुरग्यांक प्रशिक्षण दिवपाक आपूण तयार असा असे धर्माधिकारी यांनी सांगले. कितीशीच वर्षा शिक्षणाच्या मार वावुरपी फोणीची संस्था गोवा विद्याप्रसारक मंडळ आता या वावरात फुडाकार घेता हे पळोवन आपूण खुशी जाता असे ताणी म्हळे. संघ भौशीक सेवा आयोगा वतीन आणि राज्य भौशीक सेवा आयोगान आयोजित केली परीक्षा विद्यार्थ्यांनी पास जावपाचा यत्न करचो आणि ही नोकरी लोकसेवेची वा देशाची सेवा करपाची संद म्हणून पळोवची असे ताणी सांगले. गोय विद्याप्रसारक मंडळाच्या आमसभेचे अध्यक्ष भास्कर खाणेपारकर आणि सगळ्यांक येवकार दिलो. चित्ररंग प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते डॉ दत्ताराम देसाय हांणी पुऱ्या कार्यावळीचे सूत्रसंचालन केले. केंद्रीय गृह मंत्रालयाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दर वर्षा व्यक्तींक आणि संस्थांक आपत्ती व्यवस्थापनाच्या मळार केल्ल्या उत्कृष्ट कामगिरीची वळख करून दिवपा खातीर सुभाषचंद्र बोस आपदा व्यवस्थापन पुरस्कार देता. दर वर्षा 23 जानेवारीक नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जन्मदिसाक हो पुरस्कार जाहीर करतात. 2026 वर्षाच्या पुरस्कारा खातीर ऑनलाईन अर्ज मागयल्यात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 मे सावन सुरू केल्या आणि ती 30 सप्टेंबर मेरेन चालू असतली. पुरस्काराविषयी चढ माहिती आणि ऑनलाईन अर्ज फॉर्म awards.gov.in या संकेतथळार उपलब्ध असा. कृषी संचालनालयान कृषी कार्ड आशिल्ल्या सगळ्या शेतकऱ्यांक आपल्या आधार लिंक बँक खात्याची माहिती संबंधित विभागीय कृषी कार्यालयाक दिवपाची विनवणी केल्या. शेतकऱ्यांनी नविनते अर्जासहित बँक पासबुकाची कॉपी कॅन्सल चेक संबंधित विभागीय शेती कार्यालयात सुपूर्द करचे. लाभार्थी शेतकऱ्यांक सगळ्या योजनांचे अनुदान रक्कम आधार पेमेंट पद्धतीन वितरीत जातले. ते खातीर आधार कार्ड बँक खात्याकडेन जोडप गरजेचे असा. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि खेळ मंत्रालयान टेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 2024 खातीर नामांकन मागयल्यात. साहसी म्हळ्यार यशस्वी व्यक्तींक मान दिवपाक हो पुरस्कार दितात. जमीन उदक आणि हवेचे साहसी कार्यावळी खातीर दरेकी 1 पुरस्कार दितात. त्या भायर साहस म्हळ्यार जीवन गौरवा खातीर पुरस्कार दिवपाची तजवीज केल्या. उत्कृष्ट कामगिरी केल्ले आणि उत्कृष्ट फुडारपणाचे गुण साहसी भावना आशिल्ले आणि फाटल्या 3 वर्षात 2022-23 आणि 2024 वर्सा जमीन उदक आणि हवेचे अशा एका विशिष्ट साहसी क्षेत्रात सातत्यान कामगिरी केल्ले इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करपाक शकतात. इच्छुक उमेदवारांनी खेळ आणि तरणाटे व्यवहार खात्याकडल्यान शिफारसी मेळ्ळ्या उपरांत 26 जून 2025 मेरेन पोर्टल awards.gov.in वरवीलो अपलोड करूं येता. अधिक माहिती खातीर कार्यालयाक भेट दिवची. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या हुतात्मा दिसा निमतान आज देश तांकां आदरांजली ओपता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रद्धांजली ओपली. सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी म्हळें की देशाची अखंडता अबाधित दवरपाक डॉ मुखर्जी हांणी अतुलनीय धैर्य आणि प्रयत्न दाखयले. राष्ट्र उभारणीत तांचे अमूल्य योगदान सदांच आदरान मतींत उरतले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांणी आज नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुण्यतिथी निमतान तांकां पुष्पांजली ओपली. तशेंच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां श्रद्धांजली ओपली.
डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जी ने अखंड भारत के लिए अपना बलिदान दिया था. स्वतंत्र भारत में कैबिनेट मंत्री के रूप में उन्होंने देश को अपने विजनरी नेतृत्व से लाभान्वित करके देश की औद्योगिक नीति को तय करने में बड़ी भूमिका का निर्वहन किया था.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत विंग्स टू अवर होप्स व्हॉल्यूम 2 हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात August 2023 ते July 2024 ह्या काळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी दिल्ली भाषणां आसात. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हे कार्यावळीक आशिले. यावर उलयताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी सांगले की हे पुस्तक लोकांक विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर वावुरपाची प्रेरणा दितले. सभेतीपासून ते संस्कृताय आणि शिक्षण ते भलायकी आणि हेर विषय या पुस्तकात आसपावतात असे ताणी सांगले. पणजे वेळच्याय नोंद केल्या त्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 28.8 डिग्री सेल्सियस नोंद झाला आणि किमान 23.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला. फुडले 4 दीस 30 ते 24 डिग्री सेल्सियस तापमान असतले आणि फुडले 4 दीस काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडू येता. थायलंडात झाल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशीप 2025 सर्तीत भारतीय शटलरांनी 27 पदकां मेळली. या पदकात 4 भांगरा 10 रुपी आणि 13 कांस्य पदकाचो आसपाव असा. आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रत्येक गोंयकारान कोंकणी उलोवची बरोवची वाचची आणि कोंकणी भाषे खातीर काम करात असे आवाहन मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या हुतात्म्या दिसा निमतान आज देश तांकां आदरांजली ओपता. थायलंडात झाल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशीप 2025 सर्तीत भारतीय शटलरांनी 27 पदकां मेळली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकूंक रावात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.